तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
हाय, मी लोकेश गुप्ते. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
तुम्ही सुट्ट्यांमध्ये फॅमिली म्हणून कुठे जायचात का?
आम्ही भोरच्या पुढे, आमचं गाव आहे कारी नावाचं, जे रायरेश्वर जो गड आहे त्याच्या पायथ्याशी आहे. सो तिथे मुंबईतनं माझ्या सगळ्या मावश्या, मावस भावंड किंवा ही सगळी मंडळी यायची पुण्यामध्ये, आणि तिकडनं मग आम्ही तिकडे गावाला जा तिकडे जा, कारण तिथे ना हनुमान जयंतीचा मोठा उत्सव असायचा, मंदिर होतं गावामध्ये. तर ते मला एक किस्सा भयंकर आठवतो तो सहलीचा, तो लक्षात राहिला होता. म्हणजे तिथे ना वरती असा एक कडा होता, स्ट्रेट होता कम्प्लीट, तो चढून गेल्यानंतर ना लिटरली छोटीशी पायवाट आहे, आणि एका पायवाटेच्या एका साईडला दरी आणि एका साईडला डोंगर होता असा, आणि त्याला काही कपारी नव्हत्या, म्हणजे पकडायला काहीच नव्हतं. तर मला अजूनही चित्र लक्षात आहे, मी असं समोर उभा होतो, मी लहान होतो मी तेव्हा, मी काहीतरी चौथीत वगैरे असेन, मी असं उभा होतो बघत ते, आणि बाबा ना पाठीला टेकून कड्यावरती असे उभे राहिले होते, आणि लिटरली बाबांच्या हांद्यावर आणि हातावर पाय देऊन सगळेजण लोक वर चढत होते. मला त्यांनी एका हाताला पकडलं आणि नंतर ते स्वतः वर चढत आले. वरती चढून आल्यानंतर आम्ही शांत झालो सगळे, मग तिथे जरा पाणी वगैरे पाहिलो. तर पूर्वी ना असा स्टीलचा एक लोटा असायचा छोटासा, सो तो ना माझ्या हातातनं सटकला आणि तो असा खाली जायला लागला, म्हणून मी त्याच्या मागे जायला लागलो की अरे जातोय खाली म्हणून. तर मागणं असं मला पकडलं होतं की अरे तो जाऊ दे, तू नको जाऊच म्हणून खाली. ते मला चांगलं आठवतं, मी तो एक लक्षात राहिला किस्सा आहे माझ्या.
नेव्ही मध्ये होते ना बाबा. तर मला सांग की तू कधी त्यांच्यासोबत कुठे जायचास, आणि ते तू कधी हल्ले होताना किंवा अशा कधी गोष्टींचा तू कधी भाग झालास?
नाही, कारण माझ्या जन्माच्या आधी बाबा रिटायर झाले होते, त्यांचा बॉन्ड संपला होता. मी ऐकत बसायचो, मला ती सवय होती. मी बाबा मांडीत घेऊन बसायचे लहानपणापासून, जुने फोटोज त्यांच्याकडे होते, मी वेगवेगळ्या कॅम्पचे म्हणा किंवा वेगवेगळ्या युद्धांचे म्हणा, कारण पाकिस्तान चायना ही सगळी वॉर्स बाबांनी खेळलेली आहेत म्हणजे तेव्हाची. तर म्हणजे प्रत्यक्षात मी बघितलं नाही की त्यांच्याबरोबर जाऊन, पण मला माझ्या डोक्यात ना ते वर्णन, त्यांचा चेहरा ते सांगतानाच किंवा ते अक्षरशः समोर तसं उभं राहायचं.
बरं, मला सांग की तुझं कॉलेज कुठलं होतं, आणि तिथे आता हळूहळू गोष्टी पुढे पाडतील.
माझं कॉलेज होतं सिम्बायोसिस कॉमर्स कॉलेज. मी जेवढा गुणी शाळेमध्ये होतो, मी अकरावीत गेल्यानंतर मी कम्प्लीट बदललो, आणि मी फक्त आणि फक्त कॉलेज एन्जॉय केलं. मी मला आठवते 5 वर्षात मिळून साधारण 6 ते 7 वेळा मी लेक्चरला बसलो असेन फक्त. मी एवढा मी खूप बंक मारायचो. एक किस्सा मला आठवतोय, आमच्याकडे तेव्हा पैसे संपले होते आणि आम्हाला खूप भूक लागली होती आणि नाश्ता करायचं होता, खायचं होतं काहीतरी. तर ना एक मित्र मुंबईचा होता जो पुण्यात राहायचा तेव्हा कॉलेजला होता, तो ना 2 दिवस आधीच मुंबईला गेला होता, आणि त्याची गर्लफ्रेंड होती जी माझ्या वर्गात होती तेव्हा. काय करूया काय करू विचार चालला होता, आणि तेवढ्या समोरनं ती येताना दिसली. तर तिने विचारलं की काय झालं, तर अचानक ना माझ्या बाजूला एक मित्र बसला, तो म्हणला अरे पराग, म्हणजे तिचा बॉयफ्रेंड, त्याचा ऍक्सिडेंट झाला. सो मी ना अवलंबून म्हणून त्याच्याकडे बघितलं आणि तिच्याकडे बघितलं, तिने असं मागलं म्हटलं, म्हटलं हो, म्हणलं कुठे कधी, म्हटलं तेच आता जायचंय मुंबईला ऍक्च्युली, पण पैसे नाहीत म्हटलं आमच्याकडे यार कसं काय करूया. तर ती म्हणली प्लीज प्लीज तुम्ही जरा थांबा 2 मिनिटं मी आले. तर थोड्या वेळाने ती आली आणि तिने ना 750 रुपये आमच्या हातात दिले तेव्हा आणून. तर तिने घरी जाऊन चांदीचा ग्लास विकला होता आणि ते पैसे आपण आणून दिले आणि ते आम्ही घेतले. तिकडनं आम्ही बाहेर पडलो, आम्ही समोर जाऊन ते बालभारतीचं कॅन्टीन होतं तिथे व्यवस्थित जेवलो खाल्लं, तिकडनं अलकडोकीच झालो, तिथे सिनेमा बघितला सगळ्यांनी मिळून, आणि दुसऱ्या दिवशी असं एक क्रिएट केलं चित्र की आज तू कॉलेजला यायचं नाहीस कारण तू मुंबईला गेलास त्याला बघायला म्हणून. आणि नंतर त्याला फोन करून मित्राला सांगितलं मुंबईच्या की असं असं झालंय आणि तुझ्या गर्लफ्रेंडने आम्हाला पैसे आणून दिले होते म्हणून.
पण मग त्याने ते खरं पोहोचवलं तिच्यापर्यंत?
नाही नाही नाही, हे खूप खूप नंतर कळलं, पण मजा होती माहिती ना.
मित्राला गर्लफ्रेंड असू शकते तर तुला तर असूच शकते ना. मला सांग की तुझी कोणी गर्लफ्रेंड होती का? मी चैत्रलीला नाही ऐकणार हे सगळं.
खात्री देणार आहेस का तू? नाही नाही, तिलाही माहिती आहे सगळं. त्यामुळे हो डेफिनेटली माझी पण 11वीतच गर्लफ्रेंड होती तेव्हा एक. नंतर
ती सध्या काय करते
आय डोंट नो, मला माहित नाही, खरंच माहित नाही, कारण त्यानंतर ऍक्च्युली पुण्यापासून मी लांब गेलो त्याच्यामुळे मला त्यांचा नंतर काहीच कॉन्टॅक्ट राहिला नाही खरंच.
कॉलेजच्या काळातल्या एकांकिका स्पर्धा आणि त्यातल्या त्यात पुरुषोत्तम आणि फिरोदिया तर तू विसरूच शकणार नाहीस, तर मला त्या काळातलं तुझं काही सांग ना की तुला एखादा अवॉर्ड जो लक्षात आहे कोणत्या कॅरेक्टरसाठी मिळालेला?
मला पुरुषोत्तमला मी अभिनयाची मला 4 वर्ष बक्षिसं होती, पण मला फायनल आठवतंय शेवटचं जे मी केलं आयलंड नावाची एकांकिका केली होती मी, आणि त्यावर्षी मला सर्वोत्कृष्ट अभिनय म्हणजे अभिनेता आणि अभिनेत्री नाही ती तर असायचीच, त्याच्या व्यतिरिक्त एक सर्वोत्कृष्ट अभिनय म्हणजे मुलं आणि मुली यांच्यात बेस्ट असं एक अवॉर्ड आहे ते मला मिळालं होतं, आणि प्लस त्याच्याच बरोबर मला सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय असे दोन्ही अवॉर्ड्स मला एकाच वर्षी त्या कॅरेक्टरसाठी त्या एकांकिकेसाठी मिळाली होती. आणि ते वर्ष माझ्या लक्षात का आहे याचं कारण आमच्या दोन एंट्रीज होत्या आणि आम्हाला टोटल मला असं वाटतं 12 का 13 अवॉर्ड्स होती सगळी मिळून. फक्त सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आमच्याकडे नव्हतं कारण आमच्या दोन्ही एकांकिकांमध्ये मुलगीच नव्हती, त्यामुळे ते एकमेव अवॉर्ड आम्हाला नव्हतं त्या वर्षी, पण बाकी सगळी अवॉर्ड्स आमच्याकडे होती. आणि मला डबल धमाका म्हणजे मला दोन्ही मिळाली होती, त्याच्यामुळे एक वेगळा जल्लोष होता. मला अजूनही आठवतोय आम्ही सगळेजण पूर्ण ग्रुपच्या ग्रुप संध्याकाळी अवॉर्ड फंक्शनच्या आधी एका मित्राच्या घरी भेटलो, तिथे आम्ही सगळ्यांनी चेंज केलं, तिथे सगळ्यांनी फेटे बांधले होते, सगळ्यांना भगव्या कलरचे फेटे होते आणि मला एकट्याला तो बांधणीचा फेटा बांधला होता असा तो. हां, आणि एक टिपिकल ते असं जॅकेट असं माहितीये पूर्वी असं बांधणीसारखंच एक असायचं, सो ब्लॅक कुर्ता मला अजूनही आठवतं, ब्लॅक कुर्ता आणि त्याच्यावरती ते जॅकेट आणि तो एक बांधणीचा फेटा असं घालून मला आणलं होतं तिथे त्या गाडीतनं एका, बाकी सगळे बाईकवर होते आणि मी एका गाडीतनं मला आणलं होतं तेव्हा. तर मला अजूनही छान लक्षात आहे किस्सा तो.
यु नो, खूप पैसे वाचून आपण कधीतरी पार्टी देतो, तशी पार्टी तू कधी दिली होतीस का?
नाही, उधारी मी आजपर्यंत मला आठवत नाही मी कधीच केली किंवा कोणावर होती किंवा असं कधीच नाही. आणि तेव्हा व्हायचं काय, मी 10वीच्या सुट्टीत म्हणा किंवा 12वीच्या सुट्टीत म्हणा, मी तेव्हा बाटात काम करायचो. हां, मधल्या ह्याच्यामध्ये. सो तिथला पगार माझ्या हातामध्ये असायचा तो कधीतरी. सो तो काही साठवलेला असायचा, काही तेव्हा कुठले कपडे घेतले, काही शूज घेतले, पण काही साठवलेले पैसे असायचे ते मग मी पुढे इथे वापरायचो. तसे मी घरनं फारसे मला मी घरनं मला आठवत नाही मी पैसे कधी घेतल्याचं. मग मी हे ह्या गोष्टी करायचो, मी हे साठवून ठेवायचं आणि मग मी इथे ते वापरायचो.
कारण तू पुण्यामध्ये शिकलायस, सिम्बायसिस कॉलेजमध्ये तू होतास, तर तुझे काही कट्टे होते का पर्टिक्युलर?
सुदर्शनला तर असायचंच, पण सुदर्शन तेव्हा आत्तासारखं सुदर्शन नव्हतं, म्हणजे जुनं मंगल कार्यालय होतं ते, त्यामुळे प्रॅक्टिस असेल तर तिथे असायचो. पण नाटका व्यतिरिक्त मधुबन नावाचा एक कट्टा होता, म्हणजे ओंकारेश्वराचं मंदिर आहे ना, तिथे एक छोटस कॉर्नरला टपरी वजा हॉटेल होतं, तिथे आम्ही भेटायचो. म्हणजे तिथे मी आणि सुबोध आम्ही कॉमन असायचो, आमचा कॉलेजमधला आणखीन एक मित्र होता पवन म्हणून, आणि बाकी ना सुबोधच्या शाळेचे मित्र असायचे जे नंतर माझेही खूप मित्र झाले होते चांगले सगळे. सो नंतर आम्ही ना तिथे असायचो, कारण नंतर मी आणि सुबोध आम्ही जवळजवळ 24 तासातले 48 तास एकत्र असायचो. मी त्याच्या घरी राहायला जायचो, कधी तो माझ्याकडे राहायला असायचा, त्याच्यामुळे आम्ही सतत एकत्र असायचो. आणि तो कट्टा मला चांगला आठवतो की मधुबनला आम्ही बराच वेळ घालवलाय.
93.5 रेड एफएम बजाते रहो, दिस इज कलाकार श्रुती.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन, कट इट.